हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृणया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागम् रुद्र अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्त्नियोर्ज्याम्। याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। ॐ नमस्ते। ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशांश पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् नमो। नमस्तस्मिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राय तताविने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताय हन्त्य यवनानाम् पतये नमो। नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। एकोणीसशे एक्क्याऐंशी जानेवारी मध्ये दुकानाचा व्यवहार झाल्यानंतर स्वामीजींच्या कार्याची व्याप्ती वाढायला सुरुवात झाली। एक्क्याऐंशीच्या मे महिन्यात पावसची आनंद यात्रा झाली। माझा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या प्रवासात मला सहभागी होता आलं नाही याची तीव्र खंत मला वाटत होती। स्वामीजींना मी माझी व्यथा सांगितली। त्यांच्या डोळ्यात खूप करुणा होती। ते म्हणाले, पण आता काय करणार, तुझा पाय प्लास्टरमध्ये आहे, इतक्या दूरचा प्रवास शक्यच नाही, असो तू इथेच राहून साधना कर। नाईलाजाने मी घरीच राहिलो। पाच सहा दिवसांनी सर्वजण परत आले तेव्हा पावस आनंद यात्रेची इत्थंभूत वार्ता मी जाणून घेतली। समाधी मंदिर कसा आहे, देसायांच्या पडवीलगतची स्वामी स्वरूपानंदांची खोली, तिथलं भरलेलं वातावरण, आपले स्वामीजी तिथे कसे दिसत होते, कसे बोलत होते, कुठे झोपत होते, सद्भक्त भाऊराव देसाई आरती कशी म्हणतात, स्वरूपानंद समर्पित व्यक्तिमत्व वैकुंठराव पडवळ यांचं गोड जीवन कसं आहे, अशा अनेक कथा ऐकता ऐकता तासनतास मी रंगून गेलो। प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पावस आनंद यात्रेचा अनुभव घेण्याची माझी धडपड चालली होती। स्वामीजींना आदरणीय वैकुंठराव तथा मामा पडवळांविषयी केंद्रात विचारलं असताना ते म्हणाले, मामा फार भाविक आहेत, शिष्याचा शरणागत भाव कसा असावा याचा आदर्श मामांकडे पाहायला मिळतो। वेंगुर्ल्याहून दरवर्षी स्वरूपानंदांची पालखी घेऊन पायी ते पावसला येतात। त्यांचं नारायण नारायण म्हणणं सुद्धा किती गोड वाटतं। खरोखरीच वैकुंठात संचार करणाऱ्या नारदांसारखे ते आहेत। स्वामीभक्त मामा पडवळांच्या भावपूर्ण सेवामय विनम्र आणि लीन व्यक्तिमत्वाचा सर्व साधकांवर खूप खोलवर ठसा उमटला। पूजनीय मामा पडवळांची स्वामीनिष्ठा साधकांनी ग्रहण करावी आणि त्याचबरोबर ध्यान कर्म नामस्मरण अशा समग्रतेने जीवन परिपूर्ण करावं अशी स्वामीजींची इच्छा होती। त्यामुळे पूजनीय मामांविषयी पराकोटीचा जिव्हाळा आणि प्रेमभाव अंतःकरणात ठेवूनच स्वामीजींनी त्यांच्या स्वतःच्या सर्वसमावेशक परमार्थात पूजनीय मामांच्या परम प्रेमभावाचा अंतर्भाव केला। स्वामीजींना बस गाडी यांचा प्रवास फारसा सोसत नसे आणि त्यातून उन्हाळ्यातला प्रवास म्हणजे तर त्यांच्या प्रकृतीला मुळीच झेपण्यासारखा नव्हता। पावसहून स्वामीजी परत आल्यानंतर खांडेकरांकडे केंद्र पूर्ववत सुरू झालं। त्यावेळचा एक प्रसंग आठवतो। दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वामीजींच्या भगिनी सुशीलाताई स्वामीजींसाठी ताक घेऊन आल्या। स्वामीजी आणि सुशीलाताई गच्चीत बोलत होते। त्यांनी स्वामींना विचारलं, दादा प्रवासाचा थकवा गेला का तुझा, कसं वाटतंय आता? स्वामीजी उत्तरले, परत आल्यावर कामाला लगेच सुरुवात केली पण अजून गाढ ठिकाणावर नाही, कधी खूप पाणी पितो कधी खूप ताक पितो, असं अनियमित चाललंय। काय होतं, उन्हाळ्यात आधीच मला पित्तामुळे अस्वस्थता येते आणि त्यातून पावसचा प्रवास, सात डोंगर चढायचे आणि सात डोंगर उतरायचे। सुशीलाताई म्हणाल्या, खरं आहे, तुला उन्हाळा झेपत नाही, थोडी विश्रांती घे ना, लागलीच कामाची धांदल कशाला। स्वामीजी म्हणाले, अगं इतके साधक इथे येतात, आधीच आठ दहा दिवस मी नव्हतो, आता परत त्यात खंड पडायला नको, त्यांना ओढ असते, ते प्रेमाने येतात, मग आपण प्रकृतीचं कारण काढून न येणं हे बरोबर नाही। हा प्रसंग आठवताना आता समजतंय, स्वामीजींचं वय त्यावेळेस 65 च्या घरात होतं, त्यांच्या देहाला कशा प्रकारचे क्लेश होते हे फक्त त्यांना आणि मातोश्री सरलाताईंनाच ठाऊक, परंतु स्वामीजी ते बिन बोफाट लिलया सहन करत होते. संतांच्या देहाची जपणूक करणं हे आपलंच काम आहे हे समजण्या इतपत प्रगल्भ संवेदना माझ्यामध्ये नव्हती. आणि स्वामीजी तर अनाक्रोश सहनशीलतेचं आणि अदम्य उत्साहाचं लेणं घेऊनच वावरत होते. मातृस्मृती ग्रंथालयात चालणारी दर सोमवार संध्याकाळची दासबोध प्रवचनही सत्यसाई निलयमध्ये स्थलांतरित झाली. समर्थभक्त अंबुताई गद्रे यांनी वयोमानानुसार त्या संस्थेच्या कार्यभारातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. मातृस्मृती ग्रंथालयावरील मालकी हक्क विसर्जित करून त्यांनी त्याचा न्यास किंवा ट्रस्ट तयार केला. स्वामीजींच्या जीवनातली अनेक वर्ष त्या वास्तूत दासबोधाची सेवा घडली, त्या वास्तूचंही ते भाग्यच म्हटलं पाहिजे. शेवटच्या सोमवारी प्रवचनानंतर स्वामीजींनी खूप भावपूर्ण समारोप केला. अंबुताईंची समर्थ भक्ती, निस्पृहता, दासबोध प्रवचनांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन याचा गौरवपूर्ण उल्लेख स्वामीजींनी केला. अंबुताईंचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुढील सोमवारपासून सत्यसाई निलयमध्ये दासबोध प्रवचनांना प्रारंभ झाला. सायंकाळी 5:30 ते 6:30 अशी प्रवचनाची वेळ असे. आम्ही मित्र कॉलेजमधून पोचेपर्यंत थोडासा उशीर होत असे. मकरंद, नाना, विजय हेही उशिरा का होईना पण ऑफिस संपलं की तिथे पोचतच असत. सद्भक्त नानांनी आणि मकरंदनी दासबोध प्रवचनानंतर पुस्तक विक्री करायला सुरुवात केली. स्वामीजींना या स्वयंस्फूर्तीनी केलेल्या कृतीचा खूप संतोष वाटला असावा. प्रत्येक प्रवचनानंतर नमस्कार ओळखून निघण्यापूर्वी ते पुस्तक विक्रीच्या टेबलापाशी येऊन नाना मकरन यांच्याशी 2-3 मिनिटं बोलून मग पुढे जात. पुढे पंकज, शशांक वगैरे आम्ही मित्रांनीही नानाच्या मदतीला पुस्तक विक्रीसाठी उभं राहायला सुरुवात केली. त्यातला मुख्य उद्देश स्वामीजी प्रवचनानंतर तिथे येऊन बोलतात आणि कौतुक करतात हा होता. परंतु त्या योगाने सेवेत सहभागी होण्याचं बाळकडू आम्हाला लाभलं. स्वामींकडे नुकतंच यायला लागलेलं सद्भक्त श्री शिव चंद्रकांत सप्रे आणि सौभाग्यवती सुजाताताई या उत्साही जोडप्यांनी त्यांच्या गाडीतून स्वामीजी आणि सरलाताई यांना नेण्या आणण्याची सेवा स्वयंस्फूर्तीने स्वीकारली आणि पुढे अनेक वर्ष ही सेवा त्यांनी अतिशय निष्ठेनी आणि प्रेमानी पार पाडली. पुढे सद्भक्त गोळेकाका आणि सौभाग्यवती लीनाताई यांनीही अतिआदराने ती सेवा केली. या सर्वांच्याच भाग्याचा आम्हाला नेहमी हेवा वाटे. तरीसुद्धा मधून अधून स्वामी सरलाताई रिक्षा करून सत्यसाई निलयमधून परत घरी जात असत. स्वामीजी निघण्याच्या वेळेस रिक्षा बोलावून आणण्याचं काम बरेचदा मला मिळत असे. एकदा मी रिक्षावाल्याला सत्यसाई निलयम ते भागेश्वर निवास या अंतराचं भाडं आधीच देऊन ठेवलं आणि त्याला सांगितलं की जे बसणार आहेत त्यांच्याकडून काहीच भाडं घेऊ नको आणि उरलेले पैसे त्यांना दे. स्वामीजींना याची काहीच कल्पना नव्हती. घरापाशी उतरल्यावर भाडं द्यायला लागले तर उरलेले सुटे पैसे रिक्षावाल्यानेच त्यांना परत दिले. असं न सांगता मी दिलेले पैसे स्वामीजींना बहुतेक विशेष आवडले नाहीत. बुधवारच्या केंद्रात मला म्हणाले, परवा तू रिक्षावाल्याला आधीच पैसे देऊन ठेवले होतेस का? मी उत्साहानी हो हो असं सांगितलं. पण त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी विचारलं, अरे मग मला सांगायचं नाहीस का? तो रिक्षावाला चांगला होता, त्यांनीच मला उरलेले पैसे परत केले. मी चाचरत म्हणालो, आपल्याला न सांगताच त्याला मी दिले होते, नाहीतर आपण मला देऊ दिले नसते. स्वामीजी मला निश्चयी स्वरात म्हणाले, दासबोधाच्या प्रवचनाला जाता येता असा भाडे खर्च मी कधीच घेत नसतो. मी प्रवचनांकडे समर्थांची सेवा म्हणून पाहतो. माझा चेहरा खारकन उतरला. मी काही बोलणंही शक्य नव्हतं. स्वामीजींनाच माझी दया आली असावी. ते हळुवारपणे समजवत मला म्हणाले, अरे मला माहीत आहे तुम्ही मुलं खूप प्रेमाने काही ना काही सेवा करण्याची धडपड करता, परंतु येणाऱ्या श्रोत्यांकडून अशी मदत घेणं मला खूप संकोचास्पद वाटतं, म्हणून मी तुला म्हटलं. यावर सुद्धा मी बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या डोळ्यातली निष्कपट आणि निष्काम अनुकंपा माझ्या हृदयावर कायमची कोरली गेली. यानंतर तीन चार वेळेस मला रिक्षा आणण्याची संधी मिळाली. रिक्षात बसण्याआधी ते माझ्याकडे बघत, मी त्यांना घाबरत घाबरत हळूच सांगे पैसे दिले आहेत. ते खूप प्रेमाने माझ्याकडे बघून हसत. हे काही क्षणात घडत असे. माझ्यासारख्या मूढ भक्ताचं अंतःकरण राखण्यासाठी प्रसंगी स्वामीजी आपली कठोर तत्वही बाजूला सारत होते.
ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी समाधी दिन ज्ञानेश्वर महाराजांचं काही बाही स्मरण आजच्या सत्संगाच्या निमित्ताने आपण करावं असं वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 हरिपाठ भावार्थ गीता भावार्थ दीपिका अमृतानुभव आणि काही शेकड्यांमध्ये अभंग अशी ग्रंथरचना केली. ज्ञानेश्वर महाराज हे भक्तांचे भक्ताचार्य, ज्ञानियांचे ही ज्ञानी, संतांना महंतांना सद्गुरूंना देखील सद्गुरु मार्गदर्शक असे. अवघ्या 21 वर्षांच्या त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनामध्ये जितकी उंची गाठता येणं शक्य आहे तितकी सर्व उंची गाठली. ते नाथ संप्रदायाचे आध्वर्यू होते. आपण जी सोहम साधना ध्यान साधना उपासना करतो ती त्यांच्यापासूनच चालत आली. त्यांच्या पूर्वी आदिनाथांपासून त्यांच्यापर्यंत आलेली ही विद्या त्यांच्या पुढे देखील तशीच चालत राहिली. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी असणारे नाथ संप्रदायी सद्गुरू आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये एक फरक होता. आधी असणारे सद्गुरु हे ध्यानमार्गी होते आणि ते आपल्या गुरुंचे भक्त असत. गुरुजी म्हणतो एक निरंजन ध्यावूजी, एका निर्गुणाचीच मी उपासना करीन आणि निर्गुण जर सोडला तर ते गुरु भक्त होते. सगळे त्या आधीचे नाथ संप्रदायी सद्गुरु हे गुरु भक्त होते. प्रसंगी ते शिवाचे भक्त होते, पण शिव हा त्यांचा गुरुच होता. आदिनाथांपासूनच हा संप्रदाय पुढे चालू झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाला एक भक्तीचं वेगळंच परिमाण दिलं. ते याआधी त्यांच्या आधी तितकंसं कोणी फार दिलं असं दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराज हे एक प्रकारे क्रांतिकारक संत झाले. त्यांनी ब्रह्मविद्या जनसामान्यांना उघडी केली, उघडी करून दाखवली. जनसामान्यांना समजावं म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ध्यानाचा जो मार्ग आहे तो मार्ग फार थोड्या लोकांकरता आहे, कितीही म्हटलं तरी. सर्वांची प्रकृती ध्यान करण्याची नाही नसते. ध्यान ही साधना अवघड असा सर्वसाधारण समज आहेच, ती करायला गेलं की सोपी होते, अभ्यासाने ती सोपी होते, तरी देखील त्याच्यावरचा अवघडपणाचा शिक्का आजपर्यंत फारसा कोणाला काढता आलेला नाही. न करणाऱ्यांना ध्यान अवघडच असतं, पण न करणाऱ्यांना नाम ध्यानापेक्षा सोपं वाटतं, हे त्याचं खरं कारण आहे. ज्यांना करायचंच नाहीये ते आधीच ध्यानाबद्दल ते अवघड आहे अशी कल्पना करतात, पण तरी देखील ज्यांना जेमतेम करायचं आहे ते ध्यानापेक्षा नाम सोपं आहे असं आधीच ठरवतात. ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाची ही नस ओळखून नामाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी आल्या, हे जे त्यांचे साधे शब्द होते त्या साध्या शब्दांनी फार मोठी जादू केली. त्यांच्या आधी कदाचित तसं सांगितलं गेलेलं नव्हतं. क्षणभर उभं राहून मुक्ती कशी मिळेल, चारी मुक्ती. क्षणभर उभं राहून फार मोठा परमार्थ कसा साधला जाईल, त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी अशा प्रकारचा परमार्थ कोणी सांगितला नव्हता की जो सर्वसामान्यांना अति दिलासा देईल, असा परमार्थ सांगितला जात नव्हता. लोक तर अशा पुरुषांचं जे वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्यामध्ये ही गोष्ट येते की अतिसामान्य लोकांना देखील प्रेरित करणं, जसं असं म्हटलं जातं की गांधीजींच्या आधी ज्या स्वातंत्र्य चळवळी झाल्या त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना न झेपणारे मार्गच सांगितले जात होते. असं असल्यामुळं लोक आपले ब्रिटिशांच्या नोकऱ्या करा, कचेरीत जा, चार पुस्तकं शिका, बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामधी ऐस आपुला, उगाच भटकत फिरो नको, त्यामुळे कोणी कितीही जहाल अग्रलेख लिहो किंवा थोडे बहुत इकडे तिकडे उठाव होवोत, ब्रिटिश साम्राज्याची चौकट हलत देखील नव्हती. गांधीजींचं वैशिष्ट्य असं की गांधीजींनी मुठभर मीठ उचला तीच तुमची देशभक्ती आहे. तुम्ही थोडस सूत काता ती तुमची देशभक्ती आहे. त्यांनी ब्रिटिश साम्राज्य खिळखिळ होईल. सर्वसामान्य मनुष्य जे करू शकतो आणि जितपत करू शकतो, फार मोठा त्याग सर्वसामान्य माणूस खरंच करू नाही शकत. आले शिरावरी जरी घनघोर घाले, दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले, कारागृही सतत वास जरी मरे मी, पूजी न मी तरीही निर्भय मातृभूमी, असं भले म्हटलं असेल कोणी, पण सर्वसामान्य माणसाची ती कुवत नसते. त्यामुळे काही करावंसं वाटत असेल तरी देखील अशा चळवळींपासून मनुष्य बाजूला राहिला. गांधीजींचं वैशिष्ट्य असं की गांधीजींनी सगळ्यांना जेवढी होईल तेवढी पण ब्रिटिशांच्या विरोधात जाण्याची अशी वृत्ती निर्माण केली, जेवढी शक्य असेल तेवढी तुमच्या कुवतीप्रमाणे. मी लोकोत्तर पुरुषांचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी केवळ हे सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील क्षणभर देवाच्या द्वारात उभं राहा, चारी मुक्तींचे अधिकारी व्हा असं सांगितलं. आणि त्याच्यासाठी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. त्यांनी किती पुण्य तुम्ही जमा कराल याची गणनाच होऊ शकणार नाही असं ते म्हणाले. तुलनेने त्या काळात तर आपला जो समाज होता तो समाज शास्त्र समजणारा वर्ग खूप कमी, आणि तेही संस्कृत भाषेमध्ये शास्त्र असं असल्यामुळं सर्वसाधारण परमार्थाबद्दल देखील आणि धर्माबद्दल देखील सर्वसामान्यपणाने लोकांना काही समजत नव्हतं, आणि ज्यांना समजत होतं त्यांचं शब्द प्रमाण होता. कारण फार अवघड गोष्ट त्यांना समजते असं असल्यामुळं ते म्हणतील ते प्रमाण अशी गोष्ट होती. ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांच्या भावंडांना, त्यांच्या आई वडिलांना देखील याचा फार मोठा फटका बसला. समाजाच्या बहिष्काराला सामोरं जावं लागलं. आपल्या शुद्ध प्रज्ञेच्या, ज्ञानाच्या, योगाच्या, भक्तीच्या उत्कटतेमुळं ते याच्यातून बाहेर आले. प्रतिती ज्ञानामुळं ते याच्यातून बाहेर आले. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटले की चहू वेदी जाण षट शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती, याचा सरळ अर्थ असा होता की चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण एवढा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, त्याच्याऐवजी हरी हरी म्हटलं तरी काम होईल. हा एक जबरदस्त दिलासा त्यांनी सर्वांना दिला. नाहीतर एवढं सगळं केल्याखेरीज गत्यंतरच नाही अशी जी भावना होती ती भावना मोडीत काढण्याचं काम एक प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज हे जुनी मूल्य उखडून टाकायची केवळ आणि अश्रद्धा निर्माण करायची अशा असंतुष्ट वैचारिक जे असतात तसे नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्वांचा उत्कृष्ट समन्वय त्यांच्या जीवनामध्ये साधला. केवळ विद्रोह हे त्यांचं धोरण नव्हतं. पंडित ज्याविषयी बोलू शकत नाहीत फारसं, त्या आत्मानुभूतीविषयी ते उत्कटपणाने बोलत असत. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन, असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आत्मानुभवी आहेत याच्याविषयी कोणाला कसलीही शंका नव्हती. एवढंच नव्हे तर ज्याला साधूचा बोध झाला तो जरी दिसला देहभावानी, तरी देहानी जरी दिसला तरी अंतर अनुभवानी आपण देह नाही हे स्पष्ट जाणतो. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापूर फरकन पेटतो आणि ती ज्योत कापुराला जाळून स्वतःला जाळते आणि आपल्या ठाईच नाहीशी होते, तिची समाप्ती होते. तसं देहामध्येच साधू बोध होतो, तो देहाला देहभावाला संपवतो आणि मग आपल्याला बोध झाला या अहंतेलाही संपवतो. तो मोक्षाला प्राप्त होतो. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरी भक्त, ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवाविषयी देखील, पारमार्थिक अनुभूतीविषयी देखील अतिशय यथार्थ अशा व्याख्याच जणू केल्या. रामकृष्ण वाचेनी उच्चारण हा जीवाचा भाव होऊन जावा. द्वैताचं बंधन त्यामुळं नाहीस होतं. अशा प्रकारचा हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी जो सांगितला, हा हरिपाठ सांगत असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांनी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. आत्मबुद्धीची भावना करत जो हरी हरी असं म्हणतो, असा मनुष्य अत्यंत दुर्लभ. आपण परमात्म स्वरूप हरिरूप आहोत असं म्हणत म्हणत नाम घ्यावं. वाचेला रामकृष्ण हे नाम घेणं सुलभ आहे असं म्हणून त्या नामाच्या योगाने आपले पूर्वसुरी आणि सांप्रदायिक सद्गुरु यांचं जे जीवन कार्य होतं, उन्मनीचा लाभ ध्यानातून मिळावा, नामानी देखील उन्मनीचा लाभ मिळू शकतो अशी खात्री त्यांनी सर्वसामान्यांना दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो हरिपाठ आहे तो हरिपाठ मर्मरूपानी आपण परमात्म्यापासून किंचितही वेगळे नाही अशा भावनेने हरी हरी म्हणावं. मग वाचेनी म्हटला तरी चालेल, मनानी म्हटला तरी चालेल. नाम अनेक प्रकाराने घेता येऊ शकतं. नामाची काही पद्धत देखील आहे, नामाचे काही अनुभव देखील आहेत. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी हरिपाठामध्ये सांगितल्या. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जितकी प्रसिद्ध आहे तितकाच ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ प्रसिद्ध आहे. तो मुखोद्गत असणारे हजारो लाखो लोक महाराष्ट्रात आजही आहेत आणि हरिपाठाच्या योगाने हरी हरी असं म्हणत एरवी जे ध्यान करू शकले नसते त्यांचं सात्विक सरळ आनंददायी प्रेमाचं असं जीवन सहजगत्या केवळ हरिपाठामुळे झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जी अभंग रचना आहे ज्ञानेश्वर महाराजन असं मानलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम चांगदेव पासष्टी सांगितली. जेव्हा चांगदेव त्यांची कीर्ती या भावंडांची कीर्ती ऐकून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले आणि या चांगदेव पासष्टीमध्ये म्हणजे 65 ओव्यांमध्ये चांगदेवांना त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशाने त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्वच एक प्रकारे मान्य केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईकडून त्यांना अनुग्रह देविला. त्यानंतर त्यांचं जे मुख्य जीवित कार्य समजलं जातं ते म्हणजे त्यांनी गीतेवर केलेलं भाष्य श्रीमत भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका वर्णियली गीता टीका हे ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला आपल्या सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये संतांना आणि सद्भक्तांना जी गीतेवर प्रवचन केली काव्यात्मक ती ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाली. सच्चिदानंद बाबांनी त्याचं लेखन केलं आणि ही अतिशय कठीण गोष्ट की जे बोलायचं ते काव्यात बोलायचं आणि कोणी लिहून घ्यायचं अशा प्रकारचं काव्य ज्ञानेश्वर महाराजांनी आणि ही ज्ञानेश्वरी ही सर्वांना बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध या सर्वांना मार्गदर्शक अशी झाली. असं समजलं जातं की ज्ञानेश्वरीच्या पाठोपाठ त्यांनी अमृतानुभव रचला. कोणाला असं वाटतं की त्यांनी सर्वात शेवटी अमृतानुभव रचला. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव रचला हा ग्रंथ जो अमृत अनुभव योग्यांना किंवा ज्ञानी पुरुषांना येतो त्याचं वर्णन करणारा असा ग्रंथ हा विशेष करून विद्वानांमध्ये आणि पंडितांमध्येच राहिला. तो सर्वसामान्यांच्या हाती फारसा आला नाही आणि सर्वसामान्य लोकांनी त्याला दुरूनच नमस्कार करणं पसंतही केलं. ज्ञानेश्वर महाराजांची विठ्ठल भक्ती एवढं सगळं जीवित कार्य झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज शेवटचे 4-1 वर्ष पंढरपूरला गेले नियमित गेले आणि पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर सर्व संतांचं जे झालं तेच त्या मूर्तीपुढं ज्ञानेश्वर महाराजांचं झालं. ते म्हणायला लागले की भक्तीची या चाड गोकुळाशी आला, त्याशी गवळणी म्हणती वाल्हा दुल्हा के माये आवडीचा सुरवाडे परब्रह्म सुरवाडे त्यासी गोळणी खेळविती लाडे कोडे गे माये. खरं म्हणजे परब्रह्म, पण गवळणी त्याला फार लाडानी कौतुकानी खेळवू लागल्या. गोजिरिया कान्हो अपछंद मत्ता पाऊली रंगे रंगनाथा दृष्टीची या डोळा सुख निवडेना मागुते ते वाचा वर्णवी केवी आता रया. ते विठ्ठल भक्तीमध्ये अक्षरशः न्हाऊन निघाले. परब्रह्म सावळे गोपवेषे निराळे हृदय कमळी स्थिरावले काय सांगो. काया वाचा मने पाहे जो पाहणे तव नवलाव होय निर्गुण रया. काया वाचा मनानी ज्याला पाहता येत असा सावळा परब्रह्म गोपवेशात असणारा, हृदयात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत, निर्गुणाला रया आली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. निर्गुणाला कोण विचारतो. नामरूपी गोडी हेची आवडी आता न विसंबे सर्वथा तुझ लागी. जगड व्याळ प्रपंच भान हे तुझ नातुडे हन वाया भोगीसी जाण घारे याचे तुझीची बुंथी तुझ न कळे याचे चोज केवी वर्णिसी सहज गुणे रया. बाप रघुमा देवी वरा विठ्ठला उदारा येणेची नाही त्रिशुद्धी येणे निवृत्ती राये खुणा दाऊन या सकळ गुणी गुणातीत तुटली आधी रया. या विठ्ठलामुळं सहज सहजपणाने बोध होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले. योगिया मुनीजना ध्यानी ते सुख आसनी नयनी. आणि योग्यांना आणि मुनीजनांना ध्यानामध्ये कोणतं सुख मिळतं ते सुख अनुभवून ते त्या मूर्तीकडे पाहून बोलत होते. जे सुख योग्यांना आणि मुनीजनांना मिळतं तेच हे सुख आहे ही मूर्ती पाहण्यामध्ये. हरी सुख पावले रे गोकुळींच्या गवळिया गोपी गोधना सकळा. बाप रघुमा देवी वर विठ्ठले ते सुख सवंगडिया दिधले. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सुख स्वतः तर अनुभवलं, पण हजारो वैष्णवांना ते सुख कसं अनुभवायचं ते शिकवलं. ज्ञानेश्वर महाराजांचे जे अभंग आहेत त्या अभंगांमध्ये विठ्ठलावरचे जे अभंग आहेत पंढरीनाथांवरचे जे अभंग आहेत ते तर अतिविलक्षण असे आहेत. बरवी पाऊले पाऊले सुंदर सुकुमार पाऊले शीतळ हरीची पाऊले गोमटी हरीची पाऊले शिवासी उपदेश दिले त्याची प्रल्हादेस मरिले उपमन्या प्रसन्न झाले त्याची गजेंद्रे चिंतिले अहिल्येसी उद्धरिले त्याची द्रौपदीये धाविन्नले यशोदेने ओवाळिले त्याची गोवर्धनी रंगले शकटा अंगी जे उमटले त्याची बळी पृष्ठी शोभले शिवे शक्ती प्रती कथिले धर्मराजे ते पूजिले बाप रखुमा देवी वरा विठ्ठले ते विटेवरी दाविले ते तीच पावलं बाप रखुमा देवी वर विठ्ठलानी मला विटेवर दाखवली ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व सर्व महाराष्ट्र एक प्रकारे ढवळून काढला त्यांचे अभंग तुम्ही संख्या पाहत होतो जवळपास 1000 अभंग त्यांचे आहेत आणि कुठलाही अभंग जरी वाचला तरी देखील अतिविलक्षण असाच तो अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहिला त्या अमृतानुभवाबद्दल मी थोडस तुम्हाला सांगतो काल डॉक्टर परांजपे इथं आलेले होते त्यांना अमृतानुभवाबद्दल काही विचारायचं होतं त्यानिमित्ताने माझी अमृतानुभवाची थोडीशी उजळणी झाली या अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण त्यांनी शिवशक्ती समावेशन म्हणून लिहिलं त्याच्यात मंगलाचरणाचे श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मध्ये रचलेले आहेत यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमन निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतम आश्रये गुरु इत्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्रायै निरंतरम निवृत्तीनाथांना नमन करणारे असे मंगलाचरणाचे श्लोक त्यांनी सुरुवातीला लिहिले आणि शिवशक्ती समावेशनामध्ये ते प्रकृती आणि पुरुष या आपल्या मूळ रूपानी शिव असोत शिवरूपानी अथवा कार्यरूप असोत जगतस्थितीमध्ये शक्ती रूपानी शिव आणि शक्ती हे एकमेकांपासून भिन्न नाहीत त्यांचं मूळ परमात्म स्वरूपच आहे अशा प्रकारचं विवरण या शिवशक्ती समावेशनामध्ये त्यांनी केलं जो प्रियुची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारुस्थळी एका हारी एका अंगाची तुम्ही अर्धनारी नटेश्वर पाहिलाय जसा एकाच मूर्तीमध्ये पुरुषही आहे आणि प्रकृती देखील स्त्री देखील आहे तसं हे जगत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकाच जगतामध्ये परमात्मा देखील आहे आणि जगत नावाचा भासणारा पदार्थ देखील आहे प्रकृती देखील आहे जया एका सत्तेचे बैसणे हे दोघही एकाच सत्तेवर विराजमान आहेत. दोघा एका प्रकाशाचे लेणे जे अनादी एकपणे नांदती दोघे, हे कधीपासून असे एकत्र आहेत सांगता येत नाही. अनादी म्हणजे फार फार पुरातन किंवा आदी ज्याचा सापडतच नाही अशा काळापासून हे तसे आहेत. जिही एक एका विण न किजे तृणाचेही निर्माण. परमात्म्यांनी आणि प्रकृतीनी एकमेकांच्या मदतीखेरीज इथं गवताचं पातं देखील निर्माण केलेलं नाही. जिये दोघे जीव प्राण जिया दोघा, स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे. प्रकृती आणि पुरुष हे स्त्री आणि पुरुष असं नामभेदानी वर्णन केलं जातं, पण त्यांच्यामध्ये एकमेव शिवपणच आहे, परमात्म तत्वच आहे. जग सगळे आधाधेपणे जिही, आणि हे सगळं जगत अर्ध अर्ध असं या दोघांमध्ये विभागलेलं आहे. दो ओठी एकी गोठी, ओठ दोन दिसले तरी देखील जशी वार्ता एक, गोष्ट एकच बोलली जाते का दोन ओठ दोन वेगवेगळे बोलतात? दो डोळा एकी दिठी, तेवी दोघी जिही सृष्टी एकी सजेवी. हे दोघ असले तरी देखील यांच्यापासून झालेली सृष्टी एकमेव एक मात्र एकच आहे. गोडी आणि गुळू, कापुरू आणि परिमळू, निवडू जाता पांगळू निवाडू होय. गुळ आणि गुळाची गोडी जशी एक, जर गोळी गोडीच काढून घ्यायची झाली तर गुळ या नावाचा पदार्थ राहणारच नाही. सर्व शून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू, जेणे दादूलेंनी सत्ता विशेषू शक्ती झाली. या शिवशक्ती निरूपणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही एका परमात्म्यापासूनच निर्माण झाले असं सांगितलं. सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री रूप नामाची मिरवणी, दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. सागर आणि गंगा असं जरी म्हटलं, तो सागर आणि ती गंगा, पण पाण्याच्या ठिकाणी थोडंच द्वैत असणार आहे. नदीमधून वाहणारं पाणी आणि सागरातलं पाणी हे पाण्याच्या अंगाने जसं एकरूप, तसं जगत आणि परमात्मा हे मुळातच एकरूप आहेत. दर्पणाचे नित्यागे प्रतिबिंब बिंबी रिगे, आरसा समोर असला की झालंच, व्यक्ती एकच पण दोन होतात, एक प्रतिबिंब तयार होतं, तिथं द्वैत निर्माण होतं. पण तो आरसा बाजूला केला, ते प्रतिबिंब मूळ बिंबामध्ये लीन होऊन जात. का बुडी दिजे तरंगे वायूचा ठेला, वारा निमाल्याबरोबर तरंग जसा मूळ जलामध्ये बुडी देऊन राहतो, नाहीसा होऊन जातो. ना तरी निद जात खेवो पावे आपुला ठावो, तैशी बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया. हे सर्व मी बुद्धीचा अहंकार सोडून पाहिलं, या बुद्धीचा त्याग केला. द्वैत बुद्धी ही द्वैत बुद्धी आणि अहंता बुद्धीच आडी येत होती, आणि जगत या नावाचा वेगळा पदार्थ पाहत होती, त्याचाच मी त्याग केला. सांडूनी मीठपणाचा लोभू, मीठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. मीठपणानी वेगळं राहण्याचा अहंकार सोडून देऊन जेव्हा मीठ पाण्याशी समरस होतं तेव्हा मीठ राहतच नाही. मीठ हे सिंधू होऊन जातं, सागर होऊन जातं। देवी अहम देवनी मिया शंभू शांभवी झालो, तसा मी देखील या परमात्मा ज्ञानामध्ये माझा अहम विसर्जित केला, जो अवघड आहे। कारण मी जाणलं हे तरी शिल्लक राहतच ना, मी जाणलं हे याचा देखील मी त्याग केला आणि मी साक्षात शांभवी म्हणजे परमात्म विद्या होऊन राहिलो। शिवशक्ती समावेशे नमन केले मी आईसे, हे शिवशक्ती जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या अंती शिव आणि शक्ती याच्या समावेशनानी हे जे जगत तयार झालेलं आहे मी अशा प्रकारचं नमन केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मी अहंता सोडून हे तत्व जाणलं आणि मी अध्यात्म विद्या होऊन गेलो। शांभवी याचा अर्थ पार्वती, पार्वती याचा अर्थ शंकराजवळ असणारी परमात्म विद्या। रंभागर्भ आकाशे रिघाला जायचा अशा अशा प्रकारचं हे पहिलं प्रकरण। ते झाल्यानंतर त्यांनी गुरुस्तवन केलं। या गुरुस्तवनामध्ये ते म्हणाले की जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते। हा असा जोशी आहे मुहूर्त सांगणारा की जीवपणाला कंटाळल्यामुळं आपल्या मूळ स्वरूपात येण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिव देखील ज्या जोशाला मुहूर्त विचारतात तो हा गुरु जोशी। जयाचा दिठीवा वसंतू, ज्याची दृष्टी पडली की वसंत ऋतू जसा जादू करतो सृष्टीवर तसं काही घडतं। जव न रिघे निगम वना आतू तव आपुलिये फळी हातू न घेपती ही। पुढे दृष्टीचे नि अलगे खोची की निवटी मागे येवढिया जैता नेघे आपण पेजो लघुत्वाचे नि मुद्दले बैसला गुरुत्वाचे शेले। त्यांच्या समोर जो असतो तो स्वार्थी असतो, तो कामी असतो, तो वासनाग्रस्त असतो, तो लघु असतो। त्याचं लघुत्वाचं मुद्दल असतं म्हणून तो गुरु असतो। पण जो समोरचा लघु असतो त्याचं लघुत्व नासूनी नाथिले सदैव जो, त्याचं लघुत्व तो संपवतो। सच्चिदानंद परब्रह्माला तो एकटा होता, एकाकीपणाने कर्मेनासं झालं म्हणून ते गुरु आणि शिष्य या रूपाने नांदू लागले। हे गुरु पाहतो, गुरु पाहतो की शिष्य देखील तितका सच्चिदानंद आहे जितका मी सच्चिदानंद आहे। आपल्याला म्हणजे सद्गुरूंना जे शिष्य होते ते शरण गेले आणि गुरु रूपानी आपण त्यांच्या गुरु रूपाकडे पाहून त्यांना उपदेश केला। ते मुळात तसेच होते आणि त्यांना बोध झाला आणि त्यांनी आपल्या स्वतःला आपण परब्रह्म रूप आहोत असं जाणलं। म्हणून शिष्यू आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतू दोहो ठाई। शिष्य आणि गुरु या शब्दांचा खरा अर्थ श्री गुरुच असतो। कारण शिष्य हा गुरूंपेक्षा कधी भिन्न नसतो, त्याला त्याचं भान नसतं. पहापा निरंजनी निदैला, तो निर्विवाद एकला, परिचेता चेवविता जाहला दोन्ही तोची. एखादा निर्जन ठिकाणी झोपला आणि तो एकटा आहे असं निर्विवादपणाने त्याला समजत आहे, आता आपण आहोत याचीही त्याला जाणीव नाही. अशा वेळेला तो आपणहून उठला, त्याला जाग आली, तो चेता चेवविता आता जागा झाला आणि ज्यांनी जाग आणली तो अवघड जाते का? तुम्ही झोपता आणि दुसऱ्यांनी जागे करण्यावाचून तुम्ही जागे होता, तेव्हा जागे करणाराही आत तुम्हीच असता आणि जागे होणारे देखील तुम्हीच असता. जे तोची चेता तोची चेववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी. गुरु उपदेश करतो आहे आणि गुरुच ऐकतो आहे असा गुरुचा भाव आहे. गुरु आणि शिष्य वेगळे मुळीच नाहीत. आणि गुरूंचं महात्म्य असं की शिष्याला बोध होऊन शिष्य आपण गुरु किंवा आपण पूर्ण किंवा आपण परमात्मा या बोधावर येतो ना. गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे निहा निवृत्ती जया नाव. आपल्या सद्गुरूंवर आले निवृत्ती जया बरव. निवृत्ती हे नाव त्यांना शोभतं देखील, कारण ते नेहमीच वृत्तीखेरीज असतात, नेहमीच त्यांना जगताचं भान नसतं, ते आत्मस्वरूपामध्ये असतात. वृत्तीच जगतामध्ये येण्याला कारण आहेत. मनामुळेच जगतामध्ये येतो, मनामुळेच विचारांमध्ये येतो, मनामध्येच कल्पनेमध्ये मनामुळेच कल्पनेमध्ये येतो. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव. जया निवृत्तीची राणी व निवृत्तीसी. वृत्ती रहितता असते म्हणून तो निवृत्ती रूपी राज्यावर आरूढ झालेला असतो असे माझे सद्गुरु. वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे नि बोधे, आणि जे जैशा वादे निवृत्ती नव्हे. प्रवृत्तीचा विरोध केला आणि मग निवृत्तीचा बोध झाला, अशा प्रवादाने माझे सद्गुरु निवृत्ती नाहीयेत. त्यांच्या ठिकाणी वृत्ती नव्हतीच, ते वृत्तीच्या अधीनच झाले नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे करणीय विण स्वयंभची जे निवृत्तीपण, तयाचे श्री चरण वंदिले ऐसे. आता ज्ञान देव म्हणे श्री गुरु प्रमाणे येणे भेडिली वाचा ऋणे. चौही वाचांची पुढचं वाचा ऋण परिहार आहे. सगळं सांगून होणं शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं थोडं बहुत स्मरण करणं, त्यांच्या समाधीचा प्रसंग अति करुण आहे. वयाच्या 21व्या वर्षी जो तृप्ततेनी या जगताचा निरोप घेण्यासाठी म्हणून धैर्याने समाधीच्या पायऱ्या उतरतो, ही सामान्य गोष्ट नाही. कारण एकदा आत बसलं जाऊन कि मग काही नाही ना, भूक नाही, तहान नाही. तिथं 9वा अध्याय ते वाचत बसले. एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला, एक हात पांडुरंगांनी धरलेला. समाधीच्या पायऱ्या उतरून तिथं ज्या जी जागा केलेली होती तिथं ज्ञानेश्वर महाराजांना बसवलं. त्यांनी मोठ्या तृप्ततेने आपणच लिहिलेल्या भावार्थ दीपिकेचा 9वा अध्याय उघडला. मग त्यांनी काय केलं असेल, त्यांनी काही काळ वाचन केलं असेल. आपल्याला म्हणजे ज्याला जन्म आणि मृत्यू नाही असे आपण परमात्म्याशी एकरूप आहोत असा भाव धरला असेल, ध्यानमग्न झाले असतील आणि वर येऊन त्या समाधीच्या विवरावर चिरा ठेवला गेला, ही गोष्ट सामान्य नाही। ज्ञानेश्वरीच्या रूपाने अमृतानुभव, चांगदेव पासष्टीच्या रूपाने हरिपाठाच्या रूपाने आणि ज्ञानबा तुकाराम या नावाच्या रूपाने ते आजही आपल्यात आहेत। त्यांचं काही बाही पुण्य स्मरण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्याकडून घडलं हे माझ्या वाणीचं भाग्य आणि तुमच्या श्रवणाचं भाग्य। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट शांत आपण डोळे मिटून बसू। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्री राम। काही निवेदन आहेत। येत्या रविवार या महिन्यातला चौथा रविवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। पुढील गुरुवारपर्यंतचे सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होणार आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या